मानसिक आजार किती भयानक आणि विद्रूप असू शकतो तो एखाद्याला आणि त्याच्या सर्व कुटुंबालाच आयुष्यातून कसा उठवतो याविषयी मी बरंच नुसतं ऐकलं आणि वाचलं नव्हतं तर अनेक वर्ष प्रत्यक्ष रोज अनुभवलंही होतंच. माझ्या स्वतःच्या घरी असलेला ऑटिझम हा प्रकार तर प्रचंडच भयानक होता. आता मी आणखी एक केस बघत होतो. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट द्वितीया. ग्रंथप्रेमीच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी अभिवाचन करून दाखवणार आहे डिप्रेशन नैराश्य या पुस्तकामधून. पुस्तकाचे लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे. पुस्तकामधून अच्युत गोडबोले यांच्या मनोगतातला काही भाग जो मला आवडला तो मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये पटनी कंपनीच्या सॉफ्टवेअरच्या मुख्य पदावर असताना माझ्या आयुष्यात एक प्रसंग घडला होता. तो मी मुसाफिर या माझ्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात लिहिला आहेच, पण इथेही तो सांगणे मला अगत्याचं वाटतं. कंपनीच्या सर्वोच्च पदावर काम करत असताना कित्येकदा अनेक चित्रविचित्र प्रसंगांना तोंड द्यावं लागायचं. कित्येक प्रसंग कोड्यात पेचात टाकणारे असतात. ते जणू तुमची परीक्षाच घेत असतात. कित्येक वेळा तुमच्या नैतिकतेचीही चाचणी त्यात होते. एकदा पंकज शहा नावाचा एक मुलगा पटनीमध्ये असताना इंटरव्ह्यूला आला. त्याला 4-5 वर्षाचा अनुभव होता आणि तोही चांगल्या कंपनीतला होता. इंटरव्ह्यू वगैरे झाला त्यावेळी चांगल्या अनुभवी लोकांची खूप चणचण असे, त्यामुळे आम्ही लगेचच त्याला ऑफर दिली. कालांतरानं तो आमच्याकडे कामही करायला लागला. यानंतर 2-3 महिन्यातच आमचा सिंगापूरला एक प्रोजेक्ट सुरू झाला. त्या काळी ऑफशोअर मोठ्या प्रमाणात चालू झालं नव्हतं, म्हणजे थोडंफार होतं पण बहुतांशी काम सिंगापूरलाच करायचं होतं. 4 लोकांनी तिथे लगेच रवाना होण्याची गरज होती. त्यावेळी उपलब्ध आणि अनुभवी लोकांपैकी पंकज हा एक होता. मग मी त्याला इतरांबरोबर जायला सांगितलं पण तो फारसा उत्साही दिसला नाही. खरं तर फॉरेन असाइनमेंट म्हटलं की लोक खूपच खुश असायचे, पण इथे मला पंकजच्या चेहऱ्यावर फारसा आनंद दिसला नाही. एकदा तर मी त्याला बोलावून विचारलंही पण तो त्यावर काहीच बोलला नाही. शेवटी ही 4 मंडळी सिंगापूरच्या विमानात बसली. 2 दिवसात त्यातल्याच एकाचा, राघवचा, मला अचानक फोन आला. सगळं ठीकठाक आहे ना वगैरे चौकशी मी सुरू केली, पण सगळं ठीकठाक नक्कीच नव्हतं. सिंगापूरला गेल्यापासून पंकज काहीच बोलत नव्हता असं राघवनं मला सांगितलं. मुंबईच्या विमानतळापासूनच त्यानं जो काही अबोला धरला होता तो अजूनही कायम होता. इतकं की सिंगापूरमध्ये शिरताना विमानतळावर जी औपचारिक कागदपत्रं भरावी लागतात तीही त्याच्यासाठी इतर कोणीतरी भरली होती. तिथे जेमतेम उत्तरं देऊन तो सिंगापूरमध्ये शिरला होता खरा, पण सिंगापूरला गेल्यापासून इतर तिघांशी तो काहीच बोलत नव्हता. एवढंच नव्हे तर कस्टमरशीही एक शब्द बोलला नव्हता. पहिल्याच दिवशी इतर तिघांनी आणि कस्टमरने त्याच्याकडं दुर्लक्ष केलं, पण त्यानंतर मात्र त्यांना काहीतरी गडबड वाटायला लागली. तो एकटाच मान खाली घालून एकटक कुठेतरी बघत असे. त्याला कसलाच उत्साह वाटत नव्हता, कशातच लक्ष लागत नव्हतं. प्रचंड खिन्न अवस्थेत तो तासनतास हॉटेलमध्ये आणि ऑफिसमध्ये बसायला लागला. पहिले काही तास हे ठीक होतं, पण जेव्हा 2 दिवस असेच गेले तेव्हा मात्र काहीतरी मोठा प्रश्न आहे असं वाटल्यानं राघवचा मला फोन खणाणला होता. मी सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. पंकजलाच फोन लावून त्याला काही विचारण्यात किंवा त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. तो माझ्याशी धड बोलला असता की नाही याची मला खात्री नव्हती. मग मी त्याच्या मुंबईच्या घरी फोन लावला. त्याचे आई वडील धावतच मला भेटायला ऑफिसमध्ये आले. त्यांनी मला बघितल्यावर रडायला सुरुवात केली. वडिलांनी तर हात जोडले होते, डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं. मला काय प्रकार आहे तेच कळेना. मग ते बोलायला लागले तेव्हा सगळा उलगडा झाला. पंकजला तीव्र डिप्रेशनचा त्रास होता. सगळ्या आयुष्यातलाच अर्थ एकदम निघून जाणं, सगळीकडे उदासी दिसणं, अशा अनेक गोष्टी त्याला व्हायच्या. हे असं अनेक वर्षांपासून व्हायचं. आई वडिलांनाही त्याचं कारण कळत नव्हतं. त्यांनी त्या संदर्भात एका मानसोपचार तज्ञांचा सल्लाही घेतला होता. त्यानं काही गोळ्या लिहून दिल्या होत्या आणि तिथे जास्त तासनतास काम आहे असं कुठलंही काम न करण्याचा सल्ला दिला होता. मी हे सगळं ऐकून जरा वैतागलोच. जॉब घेतानाच त्यानं ते आम्हाला का सांगितलं नाही असं मी त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी त्याचं कारण मला सांगितलं. याच कारणामुळे पूर्वीच्या कंपनीत जेव्हा तो काम न करता नुसता बसून राहायला लागला होता, त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं आणि त्यांना पैशांची गरज होती, बहिणीचं शिक्षण, लग्न वगैरे. मग नोकरी बदलल्यावर वातावरण बदलेल आणि परिस्थिती सुधारेल असं वाटलं म्हणून मग त्यानं आमच्या कंपनीमध्ये नोकरीसाठी प्रयत्न केला. हे ऐकून मी सर्दच झालो. आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय याची मला पुरेपूर जाणीव होती. पण मग जॉब घेताना सांगितलं नसलं तरी निदान सिंगापूरला जाताना तरी स्वतःच्या प्रश्नाबद्दल सांगायचं ना आम्हाला. ते माहीत असतं तर आम्ही त्याला निदान सिंगापूरला तरी पाठवलं नसतं असं मी माझा राग आणि वैताग कसा बसा आवरत त्यांना म्हटलं. त्यांचं उत्तर पुन्हा तेच होतं, जर सिंगापूरची असाइनमेंट नाकारली असती आणि त्यामुळे नोकरी गेली असती तर काय करायचं. माझे हात हातात घेऊन रडत रडत त्याला कामावरून काढून न टाकण्याविषयी ते मला विनंती करत होते. मला कसं तरीच झालं. मानसिक आजार किती भयानक आणि विद्रूप असू शकतो तो एखाद्याला आणि त्याच्या सर्व कुटुंबालाच आयुष्यातून कसा उठवतो याविषयी मी बरंच नुसतं ऐकलं आणि वाचलं नव्हतं तर अनेक वर्ष प्रत्यक्ष रोज अनुभवलंही होतंच. माझ्या स्वतःच्या घरी असलेला ऑटिझम हा प्रकार तर प्रचंडच भयानक होता. आता मी आणखी एक केस बघत होतो. मी पंकजच्या आई वडिलांची समजूत काढून त्यांना घरी पाठवलं आणि माझ्या केबिनमध्ये येऊन बसलो. आता हा प्रश्न सोडवायचा कसा. एक माणूस कंपनीला नफा मिळून देत नाही यावरून त्याला काढून टाकणं मला सहज शक्य होतं, पण मग माझ्यात आणि इतरांच्यात फरक काय राहिला असता. मी माणसांकडे क्रयवस्तू म्हणूनच बघतो आहे असा त्याचा अर्थ झाला असता. शारीरिक आणि मानसिक व्यंग आजार असणाऱ्यांचाही तितक्याच मानानं जगण्याचा अधिकार आहे. शेवटी ही अर्थव्यवस्था, हे उद्योग यांच्यामुळे अशा लोकांचा किंवा सर्वसामान्यांचा जर फायदा किंवा उद्धार होणार नसेल तर त्या प्रगतीचा काय फायदा. आणि मग त्यांच्याकडे कोण बघणार. जरी सर्व जगाला मी बदलू शकत नसलो आणि एकदा तसा प्रयत्न करूनही फारसं यश मला मिळालेलं नसलं तरी निदान या माणसासाठी मी काहीतरी करू शकेन असं मला वाटलं. मी तडक पटणीचा डायरेक्टर अशोक पटणींकडे गेलो. तो त्यावेळी भारतातला कारभार बघायचा. अशोकला मी परिस्थिती सांगितली. या मुलाला मदत करण्याचा इरादाही मी सांगितला. त्याची निवड करून त्याला सिंगापूरला पाठवण्याचा माझा निर्णय चुकला असं मी कबूल केलं. आणि हे सगळं निस्तरण्यासाठी जो पडेल तो सगळा खर्च माझ्या पगारातून वजा करा असंही सुचवलं. त्यावेळी आमच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या फारशी नव्हती. ती जर 15,000 असती आणि जर एखाद्या माणसाबाबत असं काही घडलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण त्यावेळी मामला गंभीर होता, कारण तो कस्टमरही महत्वाचा होता. जर काम चांगलं केलं तर 5-10 पट बिझनेस मिळणार होता. अशोक पटनी नुसताच हसला. नारायण मूर्तींनी इन्फोसिस चालू केली आणि त्याच जागी म्हणजे अक्षरशः त्याच खुर्चीवर त्यानं मला आणून बसवलं होतं. माझे गुणदोष त्याला चांगलेच माहीत होते, पण त्याला एक नक्की माहीत होतं की मी माझ्या हाताखालच्यांना मित्रत्वानं वागवीन, त्यांची काळजी घेईन आणि वेळप्रसंगी त्यांच्या बाजूनं उभं राहीन. सुदैवानं अशोक पटनीला याबद्दल माझ्याविषयी राग नव्हताच. सॉफ्टवेअरमध्ये हुशार शिकलेल्या मंडळींना मॅनेज करायचं, मोटिवेट करायचं तर अशी वृत्ती पाहिजे असं त्याचं मत होतं. अर्थात पैसाही त्याला प्रिय होता, त्यामुळे किंचित नाराजी वगैरे झाली तरी तो माझ्या मागे खंबीरपणे उभा राहिला. मग मी पंकजच्या वडिलांकडून त्याच्या मानसोपचार तज्ज्ञांचा नंबर घेतला आणि त्यांच्याशीच संपर्क साधला. मग त्यानं आणि पंकजच्या वडिलांनी सिंगापूरमध्ये पंकजला फोन लावले, पण तरीही स्वारी ढिम्म, काही बोलेना. शेवटी त्या मानसोपचार तज्ज्ञानं सांगितलं की पंकजला तिकडे जाऊनच कोणीतरी आणलं पाहिजे. मग शेवटी कंपनीच्या खर्चानं त्याच्या आई वडिलांना आणि मानसोपचार तज्ज्ञाला तिकडे पाठवायचं ठरलं. हे सगळं ठरल्याप्रमाणे झालं. शेवटी त्यांनी तिकडे 2 दिवस राहून त्याच्याशी प्रेमाने बोलून त्याला परत आणलं. या सगळ्यातच अर्थात खूप खर्च झाला, पण त्याशिवाय इलाज नव्हता. मध्यंतरीच्या काळात मी कस्टमरशी प्रदीर्घ चर्चा केली, निम्मी फोनवर झाली आणि निम्मी प्रत्यक्ष माझ्या सिंगापूरच्या भेटीत. पंकजऐवजी मग दुसऱ्याला नीट विचारपूस करून पाठवलं. प्रोजेक्टची मुदत थोडीशी वाढून मागितली, ती मिळाली. कस्टमरनं समंजसपणा दाखवला. आता प्रश्न होता पंकजचा. त्याचे वडील हातपाय गाळूनच बसले होते. त्यांचा मला अक्षरशः रोज फोन येई, रडत रडतच ते माझ्याशी बोलत आणि पंकजला मोठी शिक्षा करू नये म्हणून विनवत मी एका संध्याकाळी केबिनमध्ये एकटाच बसलो असताना विचार केला, अशा मुलांना आपण सावरायचं नाही तर कोणी? डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, ऑटिझम आणि मतिमंदत्व अशा अनेक प्रकरणात कित्येक कुटुंबांची होळी झाल्याचं मी डोळ्यांनी बघत होतोच. या सर्वांसाठी आपण क्रांतिकारक काही केलं नाही तरी आपल्याला जे शक्य आहे ते करावं आणि पंकज सारख्या मुलांना तरी मदत करावी असं मला ठामपणे वाटलं. मग मी माझ्या मॅनेजर्सची मीटिंग घेऊन परिस्थिती त्यांना समजावून सांगितली. एखाद दुसऱ्यानं थोडीशी कुरबुर केली तरी सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला, पण नुसता समजूतदारपणा दाखवून चालणार नव्हता, तो कृतीत उतरायला पाहिजे होता. तुमचा सर्व बिझनेसच मुळे हेडकाउंटवर होता, म्हणजे ऑनसाईट, परदेशी आणि ऑफशोअर म्हणजे भारतात मिळून किती माणसं बिलेबल आहेत, म्हणजेच किती माणसांच्या कामासाठी कस्टमर कंपनीला पैसे देतोय, कडा खूपच महत्वाचा असे. त्यावरच तर कंपनी चाले. आता मग पंकजला कुठलं काम द्यायचं? त्याला परदेशी पाठवणं तर शक्यच नव्हतं, विशेषतः सिंगापूरच्या अनुभवांनंतर तर नाहीच नाही. म्हणजे त्याला कुठल्या तरी भारतातल्या ऑफशोअरच्या प्रोजेक्टवर ठेवणंच भाग होतं. पण त्याला कुठल्या तरी मॅनेजरनं स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये घेतलं पाहिजे ना, कारण ऑफशोअरच्या टीममध्येही कित्येक वेळेला कस्टमरला टीममध्ये कोणकोण काम करतंय हे नावासकट माहीत असायचं. बरेचदा कस्टमर इंटरव्ह्यू घेऊनच त्याच्या प्रोजेक्टवर काम करायला सॉफ्टवेअर इंजिनियरला परवानगी देत आणि पंकज तर इंटरव्ह्यू देण्याच्या परिस्थितीतच नव्हता. मग मी पंकजला काही काळ रजेवर जायला सांगितलं. त्याच्या नोकरीवर काहीच गदा येणार नाही असंही त्याला आणि त्याच्या वडिलांना आश्वासन दिलं. या काळात मी अनेकदा त्याच्या वडिलांना भेटलो, काही वेळा घरीही गेलो, त्याच्या मानसोपचार तज्ज्ञालाही भेटलो. किती दिवस घरी ठेवायचं, नंतर ऑफिसमध्ये त्याला केव्हा येऊ द्यायचं, आल्यावर त्याला कसं काम द्यायचं याविषयी आम्ही स्ट्रॅटेजी आखली. काही दिवसांच्या रजेनंतर पंकज रुजू झाला. प्रथम घाबरत घाबरत इकडे तिकडे बघतच आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. अशा वेळी आपण हरलो आहोत, चुकलो आहोत, सगळेजण आपल्याला हसतायत अशी भावना मनात दाटून आलेली असते. मी दिलेल्या सूचनेवरून कुणीच त्याच्या आजारपणाविषयी, रजेविषयी कुठलाच विषय त्याच्याकडे काढला नाही, पण त्यालाच अपराधी वाटत असावं. खाली मान घालून तो बसला होता. मी त्याच्याजवळ जाऊन थोडा वेळ बसलो. त्याला मुसमुसून रडू येत होतं. मग मी त्याला माझ्या केबिनमध्ये घेऊन गेलो. थोडा वेळ त्याच्याशी बोलून त्याला घरी पाठवलं. त्याच्याबरोबर मी एकाला पाठवलं होतं. अशा अवस्थेत अशी मुलं आत्महत्याही करू शकतात हे मला माहीत होतं. मग काही दिवसांनी परिस्थिती थोडीशी सुधारल्यावर तो पुन्हा ऑफिसला यायला लागला. असं अनेकदा झालं. कामावर आल्यावर त्याला केव्हाही घरी जाण्याची परवानगी मी दिली होती. आमच्या मॅनेजर्सचं सहकार्य होतच. नंतर तो एका प्रोजेक्टवर काम करायला लागला, पण त्याच्यासमोर टार्गेट ते काय ठेवणार? तो तर कुठलंच टार्गेट घ्यायच्या मनस्थितीत नव्हतं. मग त्याला दिलेलं काम त्याच प्रोजेक्टवर दुसऱ्या एकाला सुद्धा देण्यात आलं. म्हणजे पंकजचं काम तसं बघता डमीच होतं, पण त्याला ते माहीत नव्हतं. त्यानं थोडं जरी काम चांगलं केलं तरी त्याचं कौतुक करणं, प्रोत्साहन देणं हे सुरूच ठेवलं. पुन्हा हे मुद्दाम करतोय असं वाटून न देण्यात मोठं कौशल्य होतं. माझ्या हाताखालच्या सिनियर मॅनेजर्सना माझे निर्णय आणि आदेश पक्के ठाऊक होते. त्यानुसार त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांनाही सूचना गेल्या होत्या. पंकज केव्हाही ऑफिसला येऊ शके, केव्हाही जाऊ शके. घरून काम करण्याचीही त्याला परवानगी होती. शिवाय त्याला सुरुवातीला सोपंच काम दिलं गेलं. अमुक तमुक वेळातच ते संपवलं पाहिजे असा त्यावर निर्बंध नव्हता. या काळात त्याच्याशी मी खूपच चांगला संपर्क साधून होतो. अगदी रोज त्याच्याशी बोलणं शक्य नसलं तरी आठवड्यातून दोनदा, क्वचित तीनदा, अर्धा एक तासभर आमचं बोलणं होई. त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा आम्ही सगळेच प्रयत्न करत होतो. कालांतरानं त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसायला लागलं. तो हळूहळू लोकात मिसळायला लागला. एकीकडे औषध गोळ्या आपलं काम करत होत्याच. मग त्याच्या ऑफिसच्या वेळाही नियमित झाल्या. तो जास्त जबाबदाऱ्या स्वीकारायला लागला. यात मग काही वर्ष गेली. त्याचं काम इतकं सुधारलं की नंतर त्याला त्याच्या चांगल्या कामांबद्दल बक्षीसही मिळायला लागली. मग तो युरोप, अमेरिकेलाही यशस्वीपणे जाऊन आला. एक दिवशी मला त्यानं त्याच्या घरी जेवायला बोलावलं. माझ्याबरोबर माझा मॅनेजर आणि सहकारी विजय खरेही होते. विजय अतिशय हुशार आणि चांगल्या स्वभावाचा माझा सहकारी मित्र होता. दुसऱ्यांना मदत करणं, मित्रत्वानं वागवणं हे त्यालाही आवडायचं. त्यानंही पंकजला खूपच मदत केली. आम्ही दोघंही पंकजच्या घरी गेलो तेव्हा जेवण गप्पा वगैरे झाल्याच पंकजच्या बायकोनं शब्दात आमचे आभार मानण्याची गरजच नव्हती, ते तर तिच्या चेहऱ्यांवर आणि डोळ्यांमध्ये जागोजागी लिहिलेलं होतं. आम्ही निघताना पंकजचे वडील कोसळलेच. त्यांनी चक्क माझ्या पायावर डोकं ठेवलं. मला कसं तरीच वाटलं. ते माझ्यापेक्षा वयानं बरेच मोठे होते. त्यांना आम्ही सावरलं. त्यांना अश्रूच आवरेनात, पण ते आनंदाश्रू होते. असा मॅनेजर मी आयुष्यात बघितला नाही आणि पुढेही बघीन असं वाटत नाही. काय जादू केलीत हो तुम्ही? कुणी असं करेल का? कुठली कंपनी एवढं सहन करेल आणि सांभाळून घेईल? असं काहीसं ते बोलत होते. अहो, हे तर आमचं कर्तव्यच आहे, असं काहीसं बोलून जड पावलांनी मी त्यांचा निरोप घेतला. पुढे अनेक वर्षांनी मी पत्नी सोडून बरीच वर्ष झाल्यावर मला अचानक पंकजचा फोन आला. आत्ता कुठे आहेस, कसं चाललंय वगैरे चौकशी झाल्यावर त्यानं मला त्याच्या मुलीविषयी सांगितलं. त्याच्या मुलीला कसलं तरी बक्षीस मिळणार होतं आणि तेही माझ्या हस्ते. मी त्या समारंभाला चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो. तिचं नाव पुकारलं गेलं तेव्हा ती तरतरीत मुलगी पुढे आली आणि बक्षीस स्वीकारताना तिनं एकदा वडिलांकडे बघितलं आणि सरळ शेजारच्या माईकवर जाऊन सांगितलं, आज मी जे हे बक्षीस घेते ते केवळ ज्यांच्या हस्ते मला मिळालं त्या अच्युत गोडबोले सरांमुळेच. मी काहीच बोलू शकलो नाही. दुरून पंकज आम्हा दोघांकडे पाहून मंद स्मित करत होता. आपण जरी हजारोंचे आयुष्य घडवू शकलो नाही, तरी काहींच्या आयुष्यात तरी आपण प्रकाश आणू शकलो याचं जे समाधान लाभतं ते नक्कीच कमी नसतं. ही झाली पंकजची एक केस. पण असे किती पंकज आपल्या आजूबाजूला असतील असा विचार माझ्या डोक्यात आला. आणि मग यावर आपण पुस्तक लिहिण्याची किती गरज आहे हे मला सतत जाणवत राहिलं. मानसिक आजारांमध्ये नैराश्याचं प्रमाण खूप जास्त आहे. दर 5 स्त्रियांपैकी एकीला आणि दर 10 पुरुषांपैकी एकाला आयुष्यात कधीतरी नैराश्य येण्याची शक्यता असते. मृत्यूच्या कारणांपैकी नैराश्य हे 8वे सगळ्यात महत्वाचं कारण झालं आहे. क या आजाराचं प्रमाण जास्त आहे. नैराश्य येणं हा स्वतःचं आणि आजूबाजूच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणारा आजार आहे. त्यामुळे नैराश्याची सुरुवातीची लक्षणं आणि कारणं यांची सगळ्यांनाच माहिती असायला हवी. वेगवेगळ्या गंभीर आजारांच्या जनजागृती मोहिमा असतात, तशीच नैराश्याबद्दलही असायला हवी. या जनजागृतीमधून आपल्यालाच स्वतःचं त्या आजाराचं निदान करायला शिकवलं जात नाही, पण डॉक्टरकडे केव्हा जायचं हे मात्र निश्चितपणे सांगितलं जातं. त्याचप्रमाणे कोणती मानसिक आणि वागण्या बोलण्यातली लक्षणं जाणवली तर मानसोपचार तज्ज्ञाकडे जायला हवं हे या पुस्तकात सांगायचा प्रयत्न आहे. धन्यवाद श्रोते हो, हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत मन लावून ऐकला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. हे होतं डिप्रेशन या पुस्तकातून केलेलं अभिवाचन. पुस्तकाचे लेखक आहेत श्री अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे. प्रकाशक आहेत मधुश्री पब्लिकेशन. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या जवळच्या पुस्तकाच्या दुकानात किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बुकगंगा, ग्रंथप्रेमी या सर्व वेबसाईट्सवर अवेलेबल आहे. तिथून हे पुस्तक तुम्ही मिळवू शकता. पुस्तक मिळवण्यासाठी त्याची डायरेक्ट लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पुस्तकाबरोबर. धन्यवाद.